हरि ओम, नमस्ते, आरम्भं कुर्मः। वाक्यकारं ररुचिं, भाष्यकारं पतञ्जलिं, पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। एतावता सन्धिपर्यन्तम् अस्माभिः अधीतम्। इतः परं सुबन्तानां विषये किञ्चित् जानीमः। सुबन्तः इति पदस्य कः अर्थः? अत्र पदद्वयमस्ति, देर् आर् टु वर्ड्स्, सुप् अन्तः, सुप् अन्तः। सुप् इति केषाञ्चन प्रत्ययानां नाम, अत्र प्रत्ययानां समूहः, सो नेम् गिवन् टु अ ग्रूप् आफ् प्रत्ययास्, सुप् इति। सुप् यस्य अन्ते अस्ति सः सुबन्तः इति कथ्यते। यस्य शब्दस्य अन्ते सुप् वर्तते सः सुप् इत्यनेन सुप् बहवः प्रत्ययास्सन्ति। यस्य शब्दस्य अन्ते सुप् वर्तते सः सुबन्तः इति कथ्यते। उदाहरणा तत्र सुप्रत्ययाः के इति चेत्, अत्र एते सुप्रत्ययाः। किमर्थं सुप् इति एतेषां नाम इति चेत्, प्रथमः प्रत्ययः अस्ति सु इति, फस्ट् प्रत्ययः सु, अन्तिमः प्रत्ययः अस्ति सुप्। एण्ड् तत्र सुप्रत्यये पकारः अस्ति, इट् एण्ड्स् वित् पकार, सुप्रत्यय एण्ड्स् वित् पकार, एण्ड् द फस्ट् प्रत्यय बिगिन्स् वित् सु, अतः सु तः आरभ्य पु पर्यन्तं, सु सु प्रत्ययतः, सु प्रत्ययतः आरभ्य पु सु तः आरभ्य पु पर्यन्तं ये प्रत्ययाः सन्ति ते सुप् इति पदेन कथ्यन्ते। फ्रम् सु टु पु, दीस् प्रत्ययास् आर् काल्ड् सुप् प्रत्ययास्। सो इट्स् काल्ड् सो इट्स् अ प्रत्याहार, यथा अण् इत्यनेन अकारादारभ्य णकारपर्यन्तं ये वर्णाः ते गृह्यन्ते, अथवा अच् इत्युक्ते अकारादारभ्य चकारपर्यन्तं ये वर्णाः ते गृह्यन्ते, एवं सुप् इत्यपि कश्चन इस् आल्सो प्रत्याहार। सो फ्रम् सु टु तु, आल् दीस् प्रत्ययास् आर् काल्ड् सुप्। एकविंशति प्रत्ययाः सन्ति, एते प्रत्ययाः येषाम् अन्ते भवन्ति ते सुबन्ताः। तत्र एतेषां प्रत्ययानां विभागः वर्तते, प्रथमत्रयः प्रथमं ये वर्तन्ते सु औ जस्, एते प्रथमा विभक्तिः इति कथ्यन्ते। तत्र इति एवम् अत्र अम् औट् शस् एतेषां द्वितीया विभक्तिः इति नाम, एवं तृतीया विभक्तिः, चतुर्थी विभक्तिः, पञ्चमी विभक्तिः, षष्ठी विभक्तिः, सप्तमी विभक्तिः इति तत्र त्रयाणां प्रत्ययानां नाम वर्तते। वस्तुतः विभक्तिः विभक्तिसंज्ञा सुपाम् अपि अस्ति, तिङ्प्रत्ययानामपि अस्ति, सुप् तथा तिङ्, द्वयोः अपि विभक्ति संज्ञा अस्ति, बोथ आर कॉल्ड विभक्ति एक्चुअली अकॉर्डिंग टू पाणिनि सूत्र सुप्ति विभक्तिश्च सुप्तिङौ विभक्ति संज्ञौ स्तः, सो सुप एंड थिंग बोथ आर कॉल्ड विभक्तिस, बट जनरली अकॉर्डिंग टू अष्टाध्याय बोथ आर विभक्तिस ओनली, बट जनरली वी यूज द वर्ड विभक्ति टू सुप प्रत्ययस्. And again, there is subdivision, ekavachana, dvivachana, and bahuvachana. This su is considered as ekavachana pratyaya, and au is dvivachana pratyaya, and das is bahuvachana pratyaya. Like that in Dvitiya Vibhakti, am is ekavachana pratyaya, out is dvivachana pratyaya, and sas is bahuvachana pratyaya. Itevam tatra pratyayana vibhagaha. Tatra आवरणे तत्र सी हैव रिटन इन द ब्रैकेट सु इज इन द ब्रैकेट एंड बहिः सु इति लिखितम् एंड हियर आई रोट जस्ट इन द ब्रैकेट एंड अस इति बहिः लिखितम्. तत्र कारणं वस्तुतः प्रत्ययः अस्ति जस इति, किन्तु जकारस्य तत्र इत्संज्ञा अस्ति, जकारस्य इत्संज्ञा अस्ति, अतः जकारः लुप्यते, अस इति अवशिष्यते. Only as remains, though the pratyaya is jas, since jakara is it, as remains. Same in shas also, though the pratyaya is shas, shakara se it samnya, ataha as ityeva avashishyate. Here pratyaya is ta, takara se it samnya, a, nge iti pratyaya, ngakara se it samnya, ataha e iti avashishyate. Here the pratyaya is ngasi, but both nga and e are it, only therefore as remains. And ngas iti pratyaya, akarasya itthamnya, ataha a, as iti avashishyate. Ngi iti pratyaya, ngakarasya itthamnya, e iti avashishyate. Eva matra sup iti pratyaya, pakarasya itthamnya, su iti avashishyate. Itevam, ete sup pratyaya. These are the supratyas. Ete, esham ante bhavanti, te subantaha. Maya purvam idam uktam asit. So previously I showed this diagram. Tra dhatuhu. So katham dhatoho rupani nishpadyante iti darshitam. Dhatuhu asti. अस्माक् प्रत्ययः देन् प्रातिपदिक, तो प्रातिपदिक वि एड् सुप्रत्यय देन् वि गेट् सुबन्त. सो सुबन्तम् सुबन्तम् अन्तिमं रूपम् अस्ति, दिस् इस् द एण्ड्. सुबन्तं तिङन्तम् अन्तिमं रूपं, सुप्तिङन्तं पदं, सो सुबन्तं तिङन्तं पदम् इति कथ्यते. पदानि वाक्ये प्रयुज्यन्ते, वि यूस् पदास् इन् अ सेण्टेन्स्. What is pada? Subanta. Subantam, tingantam. Ending with sup pratyaya or ending with ting pratyaya is called pada. Subanta, sup pratyaya kasmat bhavati? Pratipadikat bhavati. Pratipadikat sup pratyaya yojyate. Pratipadikam katham siddham? So, by dhatu plus krit we get pratipadika, or by adding tatsya pratyaya also we get pratipadika, or by adding sti pratyaya also we get pratipadika. There are many ways to get a pratipadika, but always sup is added to a pratipadika. Evancha tatra subantam antimam rupam asti. Evancha tarhi kimartham maya subantanam vishaye idanim uchyate, because कृत् प्रत्ययानां विषये तु अपि न उक्तं, स्त्री प्रत्ययानां विषये न उक्तम्, अतः कृत् प्रत्ययस्य योजनानन्तरमेव प्रातिपदिकं लभ्यते, अथवा तस्य प्रत्ययानां विषये इतोपि न उक्तं. किमर्थं साक्षात् सुबन्तानां विषये उच्यते इति चेत्, वस्तुतः तत्र अग्रे कारकाणाम् अथवा कृदन्तानाम् अध्ययनकाले तत्र कारकाणां ज्ञानमपि अपेक्षितम्. While studying Kridanta, we also need the knowledge of Karakas, that which we are studying in the next chapter. तो किंतु टू अंडरस्टैंड कारक वी शुड नो द सुबंतास बिफोर आई एम टीचिंग द सुबंतास नाउ इटसेल्फ दो सुबंतास कैन बी टॉट एट द एंड बिकॉज धातु प्लस कृत देन वी गेट प्रातिपदिक सो वी कैन एक्चुअली वी कैन स्टडी कृत प्रत्यय इन द बिगिनिंग बट टू अंडरस्टैंड कृत वी नीड नॉलेज ऑफ कारक कारकस्य ज्ञानम् अपेक्षितं कारकाणां ज्ञानार्थं सुबन्तानां ज्ञानम् अपेक्षितम् अतः प्रथमं सुबन्तानां निरूपणमेव सुलभम् इति मत्वा मया सुबन्तानां निरूपणम् आदौ क्रियते अस्तु एवञ्च सुबन्तं प्रातिपदिकात् योज्यते इत्युक्तं प्रातिपदिकं नाम किं पाणिनिना प्रातिपदिकस्य लक्षणं किम् उक्तम् इति चेत् तत्र सूत्रद्वयमस्ति अष्टाध्याय्यां प्रातिपदिकसंज्ञाविधायकं सूत्रद्वयमस्ति द्वाभ्यां सूत्राभ्यां प्रातिपदिकं नाम किम् इति उच्यते प्रथमं सूत्रमस्ति द्वितीयं सूत्रं प्रथमं वदामि नो द मीनिङ्ग् आफ् द सेकेण्ड् सूत्र फस्ट् कृत् तद्धितसमासाश्च कृत् इत्यनेन कृत् प्रत्ययस्य ग्रहणं कृत् तद्धितप्रत्ययः पुनः समासः कृदन्ताः कृत् प्रत्ययान्ताः प्रातिपदिकपदेन कथ्यन्ते कृत् अन्ताः द वर्ड्स् विच् आर् एण्डिङ्ग् वित् कृत् प्रत्यय दे आर् प्रातिपदिका फार् एक्साम्पल् पाचक पाचक इति पच धातु प्लस् पच् इति कश्चन धातुः धातु प्लस् कृत् दट् इस् हियर् इट् इस् अक इस् अ प्रत्यय पच् प्लस् अक पाचक पाचक इति कृदन्तमस्ति सेण्डिङ्ग् वित् कृत् प्रत्यय अक इस् अ कृत् सो इस् एण्डिङ्ग् वित् अ कृत् अतः कृदन्तमस्ति अतः एतस्य प्रातिपदिकम् इति संज्ञा कृदन्तं प्रातिपदिकं भवति एवं तद्धितान्तं दाशरथि इति रूपं वर्तते दाशरथि इति तद्धितान्तं दशरथ इति आसीत् दशरथ इ इत्यस्ति इ इति कश्चन तद्धितप्रत्ययः तद्धितप्रत्ययः अन्ते अस्ति सेण्डिङ्ग् वित् तद्धितप्रत्ययः देयरफोर् इट् इस् अ प्रातिपदिक एवं कृदन्तं प्रातिपदिकं भवति तद्धितान्तं प्रातिपदिकं भवति समासः समस्तं पदम् अपि प्रातिपदिकम् इति कथ्यते फार् एक्साम्पल् भारत भारतम् इति देशः भारतदेश भारतदेश इति प्रातिपदिकं बिकास् देयर् इस् समास समस्तं पदमपि प्रातिपदिकम् इति कथ्यते कृदन्तं तद्धितान्तं पुनः समासः एतेषां प्रातिपदिकसंज्ञा अनेन सूत्रेण विधीयते एतद्विहाय अन्यदपि सूत्रमस्ति अर्थवत् अधातुः अप्रत्ययः प्रातिपदिकम् इदं प्रथमम् ओ संख्या ऐ थिङ्क् देयर् इस् अ मिस्टेक् इन् नम्बरिङ्ग् Just a minute. 1, 2. Arthavada. Oh. Okay, it is not actually the number. So 1, 2, 45, 46. अर्थवध अधातुरप्रत्यम् इस् 1 to 45 एण्ड् कृतसमासाश्च 1 to 46 अत्र सूत्रस्य अर्थः अस्ति अर्थवत् अर्थवत् गुणवत् गुणवान् गुणवान् नाम कः यस्मिन् यस्य गुणः अस्ति सः गुणवान् हु हेज़् क्वालिटीस् ही बिकम्स् गुणवान् अर्थवत् नाम अर्थः अस्य अस्ति यस्य अर्थः अस्ति तत् अर्थवत् ಪ್ರಾತಿಪದಿಕಂ ತತ್ ಭವತಿ ಯತ್ ಅರ್ಥವತ್ ಯಸ್ಯ ಅರ್ಥ ಅಸ್ತಿ ತತ್ ಪ್ರಾತಿಪದಿಕಂ ಭವತಿ. ಪುನಃ ದ್ವಿತೀಯಮಸ್ತಿ ಅಧಾತುಃ. ಇದಾನಿಂ ಭೂ ಇತಿ ಕಶ್ಚನ ಅಯಂ ಕಶ್ಚನ ಧಾತುಃ ಭವತಿ ಇತಿ ರೂಪಂ ಸಿದ್ಧ್ಯತಿ ಭೂ ಇತಿ ಧಾತುಃ. ಭೂ ಇತಿ ಧಾತೋಃ ಕಶ್ಚನ ಅರ್ಥಃ ಅಸ್ತಿ. ಭೂಸತ್ತಾಯಾಂ ಇತಿ ಧಾತುಪಾಠೆ ಪಠಂತಿ. ಭೂಧಾತುಃ ಅರ್ಥವಾನ್. ತರ್ಹಿ ಭೂಧಾತುಃ ಅಪಿ ಪ್ರಾತಿಪದಿಕಂ ವಾ ಇತಿ ಚೇತ್ ತದಾ ದ್ವಿತೀಯಂ ಧರಮಸ್ತಿ ಅಧಾತುಃ. ಧಾತುಃ ಚೇತ್ ಧಾತುಃ ಚೇತ್ ಪ್ರಾತಿಪದಿಕಂ ನ. ದೋ ಇಟ್ ಹ್ಯಾಸ್ ಅ ಮೀನಿಂಗ್, ದೋ ಇಟ್ ಈಸ್ ಅರ್ಥವತ್, ಭೂ ಇಸ್ ಅರ್ಥವತ್, ಸಿನ್ಸ್ ಇಟ್ ಈಸ್ ಅ ಧಾತು ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಅ ಪ್ರಾತಿಪದಿಕ. ಸೊ ಅರ್ಥವತ್ ಅಧಾತುಃ, ಇಟ್ ಶುಡ್ ಹ್ಯಾವ್ ಅ ಮೀನಿಂಗ್ ಬಟ್ ಇಟ್ ಶುಡ್ ನಾಟ್ ಬಿ ಅ ಧಾತು. ಸೊ ಭೂ ಇಸ್ ನಾಟ್ ಅ ಪ್ರಾತಿಪದಿಕ ಬಿಕಾಸ್ ಇಟ್ ಇಸ್ ಅ ಧಾತು. ದೆನ್ ಅರ್ಥವತ್ ಅಪ್ರತ್ಯಯ. ಉದಾಹರಣಾರ್ಥಂ ಕಶ್ಚನ ಪ್ರತ್ಯಯ ಕೃತ ಇತಿ ಕಶ್ಚನ ಪ್ರತ್ಯಯ, ಕೃತ್ ಪ್ರತ್ಯಯ ಅಂಡ್ ಇಟ್ ಹ್ಯಾಸ್ ಅ ಮೀನಿಂಗ್. ಕೃತ ಪ್ರತ್ಯಯ ಆಲ್ಸೋ ಹ್ಯಾಸ್ ಅ ಮೀನಿಂಗ್. ಸೊ ಅಗೇನ್ ಇಟ್ ಇಸ್ ಆಲ್ಸೋ ಅರ್ಥವತ್. ಅಯಂ ಪ್ರತ್ಯಯ ಕಿಂತು ಅರ್ಥವತ್. ಸೊ ಅಸ್ಯಾಪಿ ಪ್ರಾತಿಪದಿಕ ಸಂಜ್ಞಾ ಅಸ್ತಿ ವಾ ಇತಿ ಚೇತ್ ನ. ಕಿಮರ್ಥಂ ನಾಸ್ತಿ? ಅರ್ಥವತ್ ಕಿಂತು ಅಧಾತುಃ ಯದ್ಯಪಿ ದಿಸ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಅ ಧಾತು. ಸೊ ದೀಸ್ ಟೂ ಕ್ವಾಲಿಟೀಸ್ ಆರ್ ಅಪ್ಲಿಕೇಬಲ್, ದಟ್ ಈಸ್ ಅರ್ಥವತ್ ಕೃತ ಇಸ್ ಅರ್ಥವತ್, ಅಧಾತು ಯಸ್ ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಅ ಧಾತು ಬಿಕಾಸ್ ಇಟ್ ಇಸ್ ಪ್ರತ್ಯಯ. ಬಟ್ ದೇರ್ ಇಸ್ ಒನ್ ಮೋರ್ ವರ್ಡ್ ಅಪ್ರತ್ಯಯ, ದಟ್ ಶುಡ್ ನಾಟ್ ಬಿ ಅ ಪ್ರತ್ಯಯ. ಕೃತ ಇಸ್ ಅ ಪ್ರತ್ಯಯ. ಅತಃ ಅಸ್ಯಾಪಿ ಪ್ರಾತಿಪದಿಕ ಸಂಜ್ಞಾ ನಾಸ್ತಿ. ಅಪ್ರತ್ಯಯ ಕೃತ ಇದು ಪ್ರತ್ಯಯ ವರ್ತದೆ, ಅತಃ ಪ್ರಾತಿಪದಿಕ ಸಂಜ್ಞಾ ನಾಸ್ತಿ. ಎಂತ ಅರ್ಥವತ್ ಅಧಾತು ಅಪ್ರತ್ಯಯ. ಪ್ರಾತಿಪದಿಕ. ಸೊ ದೇರ್ ಆರ್ ಸಮ್ ಮೋರ್ ಡಿಸ್ಕಷನ್ಸ್ ಇನ್ ದಿಸ್ ಸೂತ್ರ. ಐ ಆಮ್ ನಾಟ್ ಗೋಯಿಂಗ್ ಇನ್ ಟು ದ ಡೀಟೇಲ್ಸ್. ಸರಿ, ಅಪ್ರತ್ಯಯ, ದೆನ್ ಅಪ್ರತ್ಯಯಾಂತ. ಓಕೆ, ಐ ವಿಲ್ ಸೊ ಯಾ ಓಕೆ ಐ ಥಿಂಕ್ ದಿಸ್ ಇಸ್ ಎನಫ್. ಸೊ ಸೊ ಅರ್ಥವತ್ ಅಧಾತುಃ ಅಪ್ರತ್ಯಯ ಪ್ರಾತಿಪದಿಕಂ. ಕಿಮರ್ಥಂ ಇದಂ ಸೂತ್ರಂ ಇತಿ ಚೇತ್ ದೇರ್ ಆರ್ ಸಮ್ ವರ್ಡ್ಸ್ ಲೈಕ್ ಹಿಯರ್ ಐ ಗಿವನ್ ಟು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ಸ್ ಮಾತೃ ಅಂಡ್ ಪಿತೃ. ಎತೇ ಶಬ್ದಾಃ ಪಾಣಿನೇಃ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯ ನ ನಿಷ್ಪಾದಿತಾಃ. ಮಾತೃಶಬ್ದಃ ಅತ್ರ ಪಾಣಿನೇಃ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯ ನಿಷ್ಪನ್ನಃ ನಾಸ್ತಿ. ಅರ್ಥಾತ್ ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಅ ಕೃದಂತ. ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಅ ಕೃದಂತ, ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಅ ಧಿದಾಂತ, ಇಟ್ ಇಸ್ ನೋ ಸಮಾಸ ಇನ್ ಮಾತೃಶಬ್ದ, ಸೇಮ್ ವಿತ್ ಪ್ರತಿಶಬ್ದ. ಸೊ ಕಥಂ ತಸ್ಯ ಪ್ರಾತಿಪದಿಕ ಸಂಜ್ಞಾ? ದೇರ್ ಆರ್ ಮೆನಿ ಸಚ್ ವರ್ಡ್ಸ್ ವಿಚ್ ಆರ್ ಕಾಲ್ಡ್ ಔಣಾದಿಕಾಸ್ ಆರ್ ಅವ್ಯುತ್ಪನ್ನ ವರ್ಡ್ಸ್. ಸೊ ಎತೇಷಾಂ ಕಥಂ ಪ್ರಾತಿಪದಿಕ ಸಂಜ್ಞಾ ಇತಿ ಚೇತ್ ಅನೇನ ಸೂತ್ರೇಣ ಪ್ರಾತಿಪದಿಕ ಸಂಜ್ಞಾ. ಸೊ ಮಾತೃಶಬ್ದ ಇಸ್ ಅರ್ಥವತ್ ಅಂಡ್ ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಅ ಧಾತು, ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಅ ಪ್ರತ್ಯಯ. ಅತಃ ಅಸ್ಯ ಪ್ರಾತಿಪದಿಕ ಸಂಜ್ಞಾ ಭವತಿ. ಎವಂಚ ಏತಾದೃಶ ಶಬ್ದಾನಾಂ ಪ್ರಾತಿಪದಿಕ ಸಂಜ್ಞಾರ್ಥಂ ಇದಂ ಸೂತ್ರಂ ಅಪೇಕ್ಷಿತಂ. ಅನ್ಯೇಷಾಂ ಯದಿ ಕೃದಂತಃ ತದ್ಧಿದಾಂತಃ ಅಥವಾ ಸಮಾಸಃ ಚೇತ್ ಅನೇನ ಸೂತ್ರೇಣ ಪ್ರಾತಿಪದಿಕ ಸಂಜ್ಞಾ ಭವತಿ. ಇತ್ಯಂ ತತ್ರ ಪ್ರಾತಿಪದಿಕ ಸಂಜ್ಞಾ ವಿಷಯೆ ಸೂತ್ರದ್ವಯಂ. ಅರ್ಥವತ್ ಇತ್ಯಸ್ಯ ಅರ್ಥ ಇಸ್ ಮೀನಿಂಗ್, ಸೊ ಇಟ್ ಶುಡ್ ಹ್ಯಾವ್ ಅ ಮೀನಿಂಗ್, ದಟ್ ಈಸ್ ಅರ್ಥವತ್. ಅರ್ಥ ಅಸ್ಯ ಅಸ್ತಿ ಇತಿ ಅರ್ಥವತ್. ಸೊ ಇವನ್ ಧಾತು ಹ್ಯಾಸ್ ಅರ್ಥ, Dhatu has meaning and pratyas are having meanings. But they are not pratipadikas because the sutra says adhatu and apratya. So only such words like matru, pitru, which are avyutpanna, they are called avyutpanna words, they get pratipadika samnya by this sutra. They are not dhatus, they are not pratyas, but they are also having a meaning. Therefore, they get pratipadika samnya by this sutra. It is the purpose of the sutra. And other words, like Kridanta words, Adhyanta words, they get Prajapika Samnya by the second sutra. This Krit Tadhyaya Samasastra. Okay. Even the Prajapika Samnya Vithayakam Sutra Dvayamasti. So thus, there are two sutras regarding Prajapika Samnya. There are subtle discussions are there in these sutras that you can read in the Siddhanta Kaumudi or other texts. So just a general overview I gave regarding these two sutras. Okay. Even cha pratipadikat suprateyaha bhavanti. Suprateyaha pratipadikat bhavanti. So katham idanim subantanam adhyayanam. Subantanam adhyayanam katham kriyate. अथवा कथम तो सिद्धांत को मध्यम विभाग कृतः इति चेत् सो प्रातिपदिकम अवलंब्य विभाग कृतः सो डिपेंडिंग ऑन विच टाइप ऑफ प्रातिपदिक तो दे डिवाइडेड द सेक्शन तत्र विभाग कृतः अस्ति सो प्रातिपदिकम द्विविधम भवितुम अर्हति देयर कैन बी टू टाइप ऑफ प्रातिपदिक प्रातिपदिकम द्विविधम भवितुम अर्हति अजंतम एंडिंग विथ वावल अजंतम प्रातिपदिकम भवितुम अर्हति हलंतम प्रातिपदिकम भवितुम अर्हति एंडिंग विथ अ कॉन्सोनेंट देयर कैन बी टू टाइप प्रातिपदिकास उदाहरणार्थम राम इति प्रातिपदिकम अस्ति राम इति अजंतम प्रातिपदिकम because it's ending with akara, hrasva akara asti ante. Ataha ajantam pratipadikam asti. Evam rajan iti pratipadikam vartate. Idam halantam because it's ending with nakara. Therefore, it is a halanta pratipadika. Evam dvivitham pratipadikam bhavitumarhati. Ajantam pratipadikam. Athava halantam pratipadikam. So ajantam pratipadikam chet tada supratyayanam yojane kaschana kramaha bhavati halantam pratipadikam chet supratyayanam yojana kale kaschana kramaha bhavati evancha prathamam pratipadikam kidrisham kidrishat pratipadikat supratyayah kriyamanah asti iti adau jatavyam again tada ajanta pratipadike api lingam avalambya vibhaga trayam bhavitum arhati अजंत पुल्लिंग प्रातिपदिकम अजंत स्त्रीलिंग प्रातिपदिकम अजंत नपुंसकलिंग प्रातिपदिकम राम इति अजंत पुल्लिंग प्रातिपदिकम रमा वर्त शब्द चेत अजंत स्त्रीलिंग प्रातिपदिकम एंडिंग विथ आकार बट आल्सो इट इज इन स्त्रीलिंग एंड फलम इट मीन्स फल फल इज अजंत नपुंसकलिंग प्रातिपदिक फल एंडिंग विथ अकार फलम इज नॉट अ प्रातिपदिक फल इज अ प्रातिपदिक अजंत नपुंसकलिंग प्रातिपदिक एवं हलंतानपि विभागः भवितुम् अर्हति पुं स्त्री नपुंसक द हलंत पुल्लिंग प्रातिपदिकं भवति हलंत स्त्रीलिंग प्रातिपदिकं भवितुम् अर्हति हलंत नपुंसकलिंग प्रातिपदिकं भवितुम् अर्हति तो इदम अवलंब्य तत्र सुबंतानाम अध्ययनं क्रियते सो सुबंतस्य वस्तुतः सुबंतास आर नॉट डिवाइडेड बट द डिवीजन इन द लेवल ऑफ प्रातिपदिक सो सीइंग और नोइंग विच टाइप ऑफ प्रातिपदिक दिस सुप्रत्ययास आर एडेड सो अतः अजंतम हलंतम इति विभागं कृत्वा तत्र अध्ययनं भवति So if you open Siddhanta Kaumudi book, you will find same division. The first chapter will be Ajanta Pullinga Prakaranam, then Ajanta Stilinga Prakaranam, then Ajanta Napunsakalinga Prakaranam, then Halanta Pullinga Prakarana, Halanta Stilinga Prakaranam, Halanta Napunsakalinga Prakarana. Thus, there are six chapters regarding Subantas in Siddhanta Kaumudi. Astu? Yeah. Kintu tatra mama atra aham katam pathayami, how I teach. I teach okay. Prathamam halantanam adhyayanam prathamam kurmaha. Though in Siddhanta Kaumudi you will find ajantas first. Ajanta prakaranam puramasti tadaparam halantanam nirupanamasti. But I teach halantas first, then ajantas. Kimartham iti chet, halantanam prakriya sulabhasti. It's very easy to understand halantas, halanta prakriya, then ajanta prakriya. Therefore, halantanam adhyanam prathamam krutva, tadaparam ajantanam adhyanam kurmaha. Halanta prajipadikebhyaha supratyaha katham yojyante iti prathamam janimaha. Tadaparam ajanta prajipadikebhyaha ಸುಪ್ರತ್ಯಯಃ ಕಥಂ ಯೋಜ್ಯಂತೆ ಇತಿ ಜಾನೀಮಃ. ಅಸ್ತು. ಅತ್ರ ಮಯಾ ಸರ್ವೇ ವರ್ಣಾಃ ಲಿಖಿತಾಃ ಸಂತಿ ಮಹೇಶ್ವರ ಸೂತ್ರಕ್ರಮೇಣ. ಅ ಇ ಉಣ್ ಋ ಲಕ್ ಎ ಓಂ ಐ ಔ ಹ ಯ ವರಟ್. ಸೋ ಮಹೇಶ್ವರ ಸೂತ್ರ ಆರ್ಡರ್. ಅತ್ರ ಯಕಾರಸ್ಯ ಅಗ್ರೆ ಅತ್ರ ವರ್ಣಃ ಯೋಜಿತಃ ಕಿಮರ್ಥಂ ಇತಿ ಚೇತ್ ಯಕಾರಾಂತಂ ಪ್ರಾತಿಪದಿಕಂ ನಾಸ್ತಿ. ಯು ವಿಲ್ ಫೈಂಡ್ ಅಕಾರಾಂತ ಪ್ರಾತಿಪದಿಕ, ದೇರ್ ಇಸ್ ಇಕಾರಾಂತ ಪ್ರಾತಿಪದಿಕ, ಉಕಾರಾಂತ ಇಸ್ ದೇರ್, ಉಕಾರಾಂತ, ಲಕಾರಾಂತ. ಯು ವಿಲ್ ಫೈಂಡ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಏಕಾರಾಂತ, ಓಕಾರಾಂತ, ಐಕಾರಾಂತ, ಔಕಾರಾಂತ ಅಂಡ್ ಹಕಾರಾಂತ. ಬಟ್ ದೇರ್ ಇಸ್ ನೋ ಯಕಾರಾಂತ ಪ್ರಾತಿಪದಿಕ. ಸೊ ನೋ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಇಸ್ ಗಿವನ್ ಫಾರ್ ಯಕಾರಾಂತ ಪ್ರಾತಿಪದಿಕ. ಅಂಡ್ ವಕಾರಾಂತ ಪ್ರಾತಿಪದಿಕಂ ಅಸ್ತಿ. ರಕಾರಾಂತ ಪ್ರಾತಿಪದಿಕ ಎಂಡಿಂಗ್ ವಿತ್ ರಕಾರ. ಯು ವಿಲ್ ಫೈಂಡ್ ಪ್ರಾತಿಪದಿಕಾಸ್ ಎಂಡಿಂಗ್ ವಿತ್ ರಕಾರ. ಯು ವಿಲ್ ಫೈಂಡ್ ಪ್ರಾತಿಪದಿಕಾಸ್ ಎಂಡಿಂಗ್ ವಿತ್ ನಕಾರ. ಬಟ್ ಯು ವೋಂಟ್ ಫೈಂಡ್ ಪ್ರಾತಿಪದಿಕ ಎಂಡಿಂಗ್ ವಿತ್ ನಕಾರ. ಮಕಾರಾಂತ ಪ್ರಾತಿಪದಿಕಂ ಅಸ್ತಿ. ಬಟ್ ಯು ವೋಂಟ್ ಫೈಂಡ್ ಪ್ರಾತಿಪದಿಕ ಎಂಡಿಂಗ್ ವಿತ್ ನಕಾರ. ನಕಾರಾಂತಂ ಅಸ್ತಿ, ನಕಾರಾಂತಂ ಅಸ್ತಿ. ಬಟ್ ಅಗೇನ್ ಝಕಾರಾಂತಂ ನಾಸ್ತಿ, ಭಕಾರಾಂತಂ ನಾಸ್ತಿ, ಘಕಾರಾಂತಂ ನಾಸ್ತಿ, ಢಕಾರಾಂತಂ ನಾಸ್ತಿ. ಧಕಾರಾಂತ ಪ್ರಾತಿಪದಿಕಂ ಅಸ್ತಿ, ಘಕಾರಾಂತಂ ಅಸ್ತಿ, ಬಕಾರಾಂತಂ ನಾಸ್ತಿ, ಘಕಾರಾಂತಂ ಪ್ರಾತಿಪದಿಕಂ ನಾಸ್ತಿ, ಢಕಾರಾಂತಂ ನಾಸ್ತಿ, ಧಕಾರಾಂತಂ ಅಸ್ತಿ, ಖಕಾರಾಂತಂ ನಾಸ್ತಿ, ಫಕಾರಾಂತಂ ನಾಸ್ತಿ, ಛಕಾರಾಂತಂ ನಾಸ್ತಿ, ಠಕಾರಾಂತಂ ನಾಸ್ತಿ. ಥಕಾರಾಂತಂ ಅಸ್ತಿ, ಚಕಾರಾಂತಂ ಅಸ್ತಿ, ಟಕಾರಾಂತ ಪ್ರಾತಿಪದಿಕಂ ನಾಸ್ತಿ, ತಕಾರಾಂತ ಪ್ರಾತಿಪದಿಕಂ ಅಸ್ತಿ, ಕಕಾರಾಂತಂ ನಾಸ್ತಿ, ಪಕಾರಾಂತಂ ಅಸ್ತಿ, ಷಕಾರಾಂತಂ ಅಸ್ತಿ, ಷಕಾರಾಂತಂ ಅಸ್ತಿ, ಸಕಾರಾಂತಂ ಅಸ್ತಿ. ಇದಂ ಕೌಮುದೀಂ ಅವಲಂಬ್ಯ ಮಯಾ ಲಿಖಿತಂ. ಕೌಮುದ್ಯಾಂ ಯತ್ರ ಮಯಾ ನಾಸ್ತಿ ಇತ್ಯುಕ್ತಂ ತೇಷಾಂ ಉದಾಹರಣಂ ನ ದತ್ತಂ. ಯಕಾರಾಂತ ಪ್ರಾತಿಪದಿಕಸ್ಯ ಉದಾಹರಣಂ ಪ್ರಕ್ರಿಯಾವ ನಾಸ್ತಿ ಸಿದ್ಧಾಂತ ಕೌಮುದ್ಯಾಂ. ಏವಂ ಯಕಾರಾಂತ ಪ್ರಾತಿಪದಿಕಸ್ಯ ಉದಾಹರಣಂ ಪ್ರಕ್ರಿಯಾವ ನಾಸ್ತಿ. ಯತ್ರ ಅಸ್ತಿ ಇತ್ಯುಕ್ತಂ ತೇಷಾಮೇವ ತಾದೃಶ ಪ್ರಾತಿಪದಿಕಾನಾಮೇವ ಪ್ರಕ್ರಿಯಾ ಪ್ರದರ್ಶಿತ ಅಸ್ತಿ. ಅತ್ರ ಕಶ್ಚನ ಪ್ರಶ್ನ ಅಸ್ತಿ. ಸಂಬೋಧನಾಯಃ ವಿಭಕ್ತಿತ್ವಂ ನಾಸ್ತಿ. ಸಂಬೋಧನ ವಿಭಕ್ತಿ ಇತಿ ಪ್ರಥಮ ವಿಭಕ್ತೇವ ನಾಮ. ಪ್ರಥಮ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯ ಏವ ಸಂಬೋಧನಾ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯ ಇತಿ. ಅನ್ಯ ಕಶ್ಚನ ಪ್ರತ್ಯಯ ನಾಸ್ತಿ. ದೇರ್ ಇಸ್ ನೋ ಸಮ್ ಸಪರೇಟ್ ಪ್ರತ್ಯಯ ಫಾರ್ ಸಂಬೋಧನಾ ವಿಭಕ್ತಿ. ಪ್ರಥಮ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯಸ್ ಆರ್ ಯೂಸ್ ಇನ್ ಸಂಬೋಧನ ಆಲ್ಸೋ. ಸೊ ದ ಪ್ರತ್ಯಯಸ್ ಆರ್ ಸೇಮ್. So some rules are applicable which are not applicable in Prathama Vibhakti. There are some rules which are applicable only in Sambodhana, but they are applicable on same pratyayas. Only the meaning is different. So Sambodhana is used in different context. Atha Sambodhana Vibhakti iti asti vyavahara kriyate. Sambodhana Vibhakti pratyayah Prathama Vibhakti pratyayah eva. Anyaha kashchana pratyayah nasti. अस्तु एवञ्च सो ओन्ली दीस् प्रातिपदिकास् विल् फैण्ड् एण्डिङ्ग् वित् दीस् लेटर्स् इन् संस्कृत विल् फैण्ड् ओन्ली लेटर् प्रातिपदिकास् एण्डिङ्ग् वित् दीस् गिवन् लेटर्स् सो यु विल् फैण्ड् प्रातिपदिकास् आफ् आल् वावल्स् but you won't find pratipadikas ending with all consonants only few there are pratipadikas ending with few consonants but you won't find in sanskrit pratipadikas ending with all the consonants okay अस्तु किन्तु अत्र एस् ऐ मेन्शन्ड् हलन्तानाम् अध्ययनं प्रथमं कुर्मः हलन्तेषु अपि सर्वेषाम् अध्ययनम् अत्र न क्रियते केचन प्रसिद्धाः शब्दाः एव अत्र अस्माभिः पठ्यन्ते अन्यान् शब्दान् वयम् अन्यत्र ज्ञातुं शक्नुमः चकारान्तशब्दम् अहं पाठयामि अत्र वाच्छब्दम् उदाहरणत्वेन स्वीकरोमि तकारान्तशब्दान् चतुरः शब्दान् पाठयामि पचत् शब्दः महच्छब्दः गुणवत् भवत् एतेषां प्रक्रियां पश्यामः नकारान्तशब्दानां त्रयाणां प्रक्रियां पश्यामः सकारान्तशब्दस्य एकस्य प्रक्रियां पश्यामः हरन्तेषु एतावन्तः एव मया अत्र पाठ्यन्ते किन्तु एते प्रसिद्धाः शब्दाः सन्ति अर्थात् अत्र केचन प्रत्ययान्ताः शब्दाः सन्ति सामान्यतः एतत् सदृशाः एव शब्दाः सिमिलर् वर्ड्स् वि जनरली यूस् देर्फोर् ऐ टुक् ओन्ली दीस् वर्ड्स् देर् आर् आल्सो सर्वनाम शब्दास् एण्डिङ्ग् वित् कान्सनेण्ट् लैक् तद् शब्दः अस्ति इट् इस् अ हलन्तशब्दः So I have not taken the tat shabda here because I will teach sarvanama shabdas later on to the end. So I have not taken such words. Though they are halantas, since they are sarvanamas, I will teach separately. Ataha ete shabdaha kevalam maya atra charchyante. Rupasiddhi ete sham shabdanam kevalam vayam pashyama. Ete sham adhyayanantaram ajanta shabdanam, keshanchan ajanta shabdanam prakriyam janimaha. एतेषाम् अध्ययनार्थं संज्ञात्रयं ज्ञातव्यम् अर्थात् सुबन्तानाम् अध्ययनकाले संज्ञात्रयस्य अवगमनम् अपेक्षितम् वि शुड् नो त्री टेक्निकल् टर्म्स् वैल् स्टडीङ्ग् दीस् सुबन्तास् दे आर् गिवन् हियर् सर्वनामस्थानम् इति एका संज्ञा भम् इति एका संज्ञा पदम् इति अपरा संज्ञा रात्रि टर्म्स् सर्वनामस्थान भ एण्ड् पद एतेषाम् अवगमनम् अपेक्षितम् यतः सर्वाणि सूत्राणि आधिक्येन सर्वाणि सूत्राणि एताः संज्ञाः अवलम्ब्य एव प्रवर्तन्ते एवञ्च एतेषाम् अर्थं जानीमः प्रथममस्ति सर्वनामस्थानम् सर्वनामस्थानम् इस् अ टेक्निकल् टर्म् गिवन् इन् अष्टाध्यायी Sarvanama is different and Sarvanama Sthana is different. There are two terms, Sarvanama and Sarvanama Sthana. Sarvanama is a, has a different meaning and this is Sarvanama Sthana. Tatra Sutram Vartate Sut Sut Anapumsa Kasya iti Sutram Sut Anapumsa Kasya सुट् अनपुंसकस्य इति सर्वनामस्थानसंज्ञाविधायकं सूत्रम् अत्र सूत्रसङ्ख्या इति अपेक्षिता वदिष्यामि सुडनपुंसकस्य सो इट् इस् 1143 1143 सुडनपुंसकस्य इति सूत्रम्। कः अस्य अर्थः इति चेत् सुट् सर्वनाम स्थानसंज्ञां प्राप्नोति इत्यर्थः। सुट् सर्वनाम स्थानसंज्ञां प्राप्नोति। वाट् इस् सुट्? सुट् इस् फस्ट् फैव् प्रत्ययास् इन् इन् दिस् अमङ्ग् द सुट् प्रत्ययास् फस्ट् फैव् प्रत्ययास् आर् काल्ड् सुट् प्रत्ययास् बिकास् सु इस् द फस्ट् प्रत्यय सु इत्यस्ति सु औजस् अम् औट् इट् एण्ड्स् वित् तकार द फिफ्त् प्रत्यय एण्ड्स् वित् तकार सो फ्रम् सु टु टु सो सुट् सुट् इति पञ्चप्रत्ययानां संज्ञा सु औजस् अम् औट् एते पञ्चप्रत्ययाः सर्वनामस्थानम् इति गच्छन्ते। सुप्रत्ययेषु आदिमपञ्चप्रत्ययाः द फस्ट् फैव् प्रत्ययास् एते सुट् प्रत्ययाः इति कथ्यन्ते। एते सुट् प्रत्ययाः एते एव सर्वनामस्थानं दीस् आर् काल्ड् सर्वनामस्थानप्रत्ययास्। किन्तु अत्र अन्यत् पदमस्ति अनपुंसकस्य बट् इट्स् नाट् अप्लिकेबल् इन् नपुंसकलिङ्ग इट् मीन्स् इट् इस् ओन्लि अप्लिकेबल् इन् द पुल्लिङ्ग अण्ड् स्त्रीलिङ्ग is the first five pratyayas in pullinga and stringa are called sarvanama sthana pratyayas so it's not applicable in napumsakalinga so then what happens in napumsakalinga that I will discuss later when we study napumsakalinga then I will explain that so sut anapumsakasya iti sarvanama sthana samnya vidhayakam sutram ete pancha pratyayah sarvanama sthanam iti kathyante then there is the second samnya is bham bham iti tatra etasya visaye kathanat pra tatra ashtadhyayam pratyayaha tritiya chaturtha panchama adhyayeshu uktaha he said this previously also tritiya adhyayah chaturtha adhyayah and पञ्चमः अध्यायः एतेषु अध्यायेषु सर्वेपि प्रत्ययाः पाणिनिना पठिताः सन्ति। सप्तविधप्रत्ययाः मया उक्ताः पूर्वं सप्तविधप्रत्ययाः अपि एतेषु अध्यायेषु एव पठिताः सन्ति तृतीयाध्याये चतुर्थाध्याये पञ्चमाध्याये। तत्र तृतीयाध्याये ये प्रत्ययाः सन्ति तेषाम् अध्ययनार्थं काश्चन संज्ञाः अपेक्षिताः। चतुर्थपञ्चमाध्याययोः ये प्रत्ययाः सन्ति तेषाम् अवगमनकाले काश्चन संज्ञाः अपेक्षिताः। वि शुड् नो सम् टेक्निकल् टर्म्स् टु स्टडी द प्रत्ययास् विच् आर् सेड् इन् तृतीय अध्याय अण्ड् वि शुड् आल्सो नो सम् अदर् टेक्निकल् टर्म्स् टु अण्डर्स्टाण्ड् द प्रत्ययास् अण्डर्स्टाण्ड् द प्रक्रिया हौ टु आड् दीस् प्रत्ययास् टु अ to a prakriti so we should know some technical terms so there are different technical terms to understand the pratyayas which are said in fourth and fifth adhyaya and there are some other technical terms to understand the pratyayas which are said in tritiya adhyaya so to understand the pratyayas which are mentioned in tritiya adhyaya we need two technical terms sarvadhatuka and ardhadhatuka there are two terms sarva dhatuka and ardha dhatuka ardha dhatuka okay ete तृतीयाध्याये ये प्रत्ययाः सन्ति तेषाम् अध्ययनार्थम् इदं संज्ञाद्वयं ज्ञातव्यं भवति। तृतीयाध्याये ये प्रत्ययाः सन्ति तृतीयाध्याये तत्र कृत्प्रत्ययाः सन्ति तिङ्प्रत्ययाः सन्ति विकरणप्रत्ययाः सन्ति सनादिप्रत्ययाः सन्ति चतुर्विधप्रत्ययाः सन्ति तेषाम् अध्ययनकाले सार्वधातुक आर्धधातुक संज्ञयोः अर्थः ज्ञातव्यः भवति। अन्यथा तेषां प्रत्ययानाम् अवगमनं, तेषां प्रत्ययानां प्रक्रियायाः अवगमनं सम्यक्तया न भवति। चतुर्थपञ्चमाध्याययोः ये प्रत्ययाः सन्ति, फोर्थ् एण्ड् फिफ्त् चाप्टर्, चतुर्थपञ्चमाध्याययोः ये प्रत्ययाः सन्ति तेषाम् अवगमनार्थम् एताः संज्ञाः अपेक्षिताः, सर्वनामस्थानं भं पदम्। एतेषाम् अवगमनं चतुर्थपञ्चमाध्यायेषु ये प्रत्ययाः सन्ति तेषाम् अध्ययनकाले अपेक्षितम्। चतुर्थपञ्चमाध्याय अध्याययोः के प्रत्ययाः सन्ति इति चेत् तत्र सुप्रत्ययाः सन्ति, विच् ऐ मेन्शन् विच् वि आर् स्टडिङ्ग् नौ, सुप्रत्ययाः सन्ति, स्त्रीप्रत्ययाः सन्ति, पुनः तद्धितप्रत्ययाः वर्तन्ते, तद्धित सो एते प्रत्ययाः चतुर्थ पञ्चम अध्यायोः उक्ताः, चतुर्थ अध्यायः पञ्चम अध्यायः, सुप्रत्ययः, स्त्रीप्रत्ययः, तद्धितप्रत्ययः। एतेषाम् अवगमनार्थं सुप्रत्ययानां, स्त्रीप्रत्ययानां, तद्धितप्रत्ययानाम् अवगमनार्थम् एतेषां संज्ञानाम्, एतासां संज्ञानां ज्ञानम् अपेक्षितं, सर्वनामस्थानं भं पदम्। अतः न केवलं सुप्रत्ययस्य अध्ययनकाले, यद्यपि सर्वनामस्थानम् इति संज्ञा सुप्रत्ययानां विषये, किन्तु भसंज्ञा, पदसंज्ञा च अन्येषां प्रत्ययानां विषये अपि सम्बध्यते। अतः एवञ्च भम् इत्यस्य कः अर्थः, भसंज्ञायाः कः अर्थः इति चेत्, तत्र मया उक्तं चतुर्थपञ्चमाध्याययोः ये प्रत्ययाः तेषां विषये भसंज्ञा अस्ति इति। एवञ्च तत्र सु औजस् इति चतुर्थ सुप्रत्ययः, सु औजस् समोक्षस् एते सुप्रत्ययाः ये सन्ति ते चतुर्थाध्याये, चतुर्थाध्यायस्य प्रथमपादे एव उक्ताः, द्वितीयं सूत्रं वर्तते। चतुर्थाध्यायस्य प्रथमपादस्य द्वितीयसूत्रे एव एते सर्वेपि प्रत्ययाः उक्ताः सन्ति, सु औजस् अमोक्षस् ताभ्याम्भिस् इत्येते प्रत्ययाः, सुप्रत्ययाः ये सन्ति ते सर्वेपि प्रत्ययाः चतुर्थाध्यायस्य प्रथमपादस्य द्वितीयसूत्रे एव पठिताः सन्ति। एवञ्च इतः आरभ्य, सुप्रत्ययतः आरभ्य पञ्चमाध्यायस्य चतुर्थपादस्य समाप्तिः तद्धितप्रत्ययैः भवति, तद्धितप्रत्ययाः सन्ति, अन्तिमः प्रत्ययः अस्ति कप् इति, कप् इति कश्चन प्रत्ययः पञ्चमाध्यायस्य चतुर्थपादस्य अन्ते अयं प्रत्ययः उक्तः। एवञ्च प्रथमः प्रत्ययः सु, इट् इस् द फस्ट् प्रत्यय विच् इस् विच् यु फैण्ड् इन् दिस् चतुर्थ पञ्चमाध्याय, द फस्ट् प्रत्यय विच् इस् मेन्शन्ड् इन् दीस् टु अध्यायस् इस् सु, सु इस् दिस् वन्, सु औजस् द फस्ट् प्रत्यय, and the last pratyaya which you find in these two chapters is kap, it is in panchama adhyaya chaturtha pada. So su pratyaya prathamah pratyaya kap pratyaya antimah, so madhye bahavah pratyayah uktah santi. So more than I think more than 500 pratyayas are mentioned between these two and kap. सो एतेषु प्रत्ययेषु सुप्रत्ययतः आरभ्य कप्रत्ययपर्यन्तम् एतेषु प्रत्ययेषु, अहमत्र मार्जयामि, ओके, सो प्रथमः प्रत्ययः एस् ऐ मेन्शन्ड् सु इस् द फस्ट् प्रत्यय, दिस् इस् द वन् सु इस् द फस्ट् प्रत्यय विच् यु फैण्ड् इन् फोर्थ् एण्ड् fifth chapter, the first pratyaya in these two chapters is su, and the last pratyaya is kap. There are more than 500 pratyayas in between su and kap. Eteshu pratyayeshu sutah arabhya kap paryantam e pratyayaha santi, teshu pratyayeshu ಯಕಾರಾದಿ ಪ್ರತ್ಯಯ, ಪ್ರತ್ಯಯ ಬಿಗಿನಿಂಗ್ ವಿತ್ ಯಕಾರ, ಆರ್ ಬಿಗಿನಿಂಗ್ ವಿತ್ ಅಚ್, ಯಕಾರಾದಿ ಪ್ರತ್ಯಯ, ಪುನಃ ಅಜಾದಿ ಪ್ರತ್ಯಯ. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್, ಯು ಕ್ಯಾನ್ ಟೇಕ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಫ್ರಮ್ ಸುಪ್ ಓನ್ಲಿ. ದೇರ್ ಇಸ್ ಓಸ್ ಪ್ರತ್ಯಯ, ಓಸ್ ಹಿಯರ್. ಸೊ ಓಸ್ ಬಿಗಿನ್ಸ್ ವಿತ್ ಅಚ್, ಬಿಗಿನ್ಸ್ ವಿತ್ ವವಲ್, ಬಿಕಾಸ್ ಇಟ್ ಇಸ್ ಓ. ದೇರ್ ಆರ್ ಪ್ರತ್ಯಯಸ್ ಲೈಕ್ ಯ ಎಕ್ಸೆಟ್ರಾ, ದೇ ಬಿಗಿನ್ ವಿತ್ ಯಕಾರ. ಸೊ ಏತೇಷು ಪ್ರತ್ಯಯು ಸೂತಃ ಆರಭ್ಯ ಕಪ್ರತ್ಯಯ ಪರ್ಯಂತಂ ಏ ಪ್ರತ್ಯಯಃ ಸಂತಿ, ತೇಷು ಪ್ರತ್ಯಯು ಯಃ ಪ್ರತ್ಯಯಃ ಯಕಾರಾದಿಃ ಅಥವಾ ಅಜಾದಿಃ, ತಸ್ಮಿನ್ ಪರೇ ಪೂರ್ವಸ್ಯ ಭಸಂಜ. ಪೂರ್ವಸ್ಯ ಮೀನ್ಸ್ ಇಟ್ಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಅಂಗ. ವೆನ್ ಅ ಪ್ರತ್ಯಯ ಫಾಲೋಸ್ ದ ಪ್ರೀವಿಯಸ್ ಪಾರ್ಟ್, ಪ್ರೀವಿಯಸ್ ಪಾರ್ಟ್ ಇಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಅಂಗ. ಸೊ ದ ಅಂಗ ಗೆಟ್ಸ್ ಭಸಂಜ. ಸೊ ಭಸಂಜ ಇಸ್ ನಾಟ್ ಟು ಪ್ರತ್ಯಯ, ಬಟ್ ಇಟ್ ಇಸ್ ಟು ಅಂಗ. ಸೊ ಅಂಗ ಗೆಟ್ಸ್ ಭಸಂಜ, ಬಟ್ ವೆನ್ ಇಟ್ ಗೆಟ್ಸ್ ಭಸಂಜ, ವೆನ್ ಸಚ್ ಪ್ರತ್ಯಯ ಫಾಲೋಸ್, ಅ ಪ್ರತ್ಯಯ ಬಿಗಿನಿಂಗ್ ವಿತ್ ಯಕಾರ ಅಥವಾ ಆರ್ ಅ ಪ್ರತ್ಯಯ ಬಿಗಿನಿಂಗ್ ವಿತ್ ಅಚ್, ವೆನ್ ಸಚ್ ಪ್ರತ್ಯಯ ಫಾಲೋಸ್ ದ ಅಂಗ ಗೆಟ್ಸ್ ಭಸಂಜ. ಇಟ್ ಮೀನ್ಸ್ ಇಫ್ ಸಿ ರಾಮ ಪ್ಲಸ್ ಓಸ್, ರಾಮ ಪ್ಲಸ್ ಓಸ್. ಸೊ ಓಸ್ ಇಸ್ ಅ ಪ್ರತ್ಯಯ ಬಿಗಿನಿಂಗ್ ವಿತ್ ಅಚ್. ಸೊ ವೆನ್ ಸಚ್ ಪ್ರತ್ಯಯ ಫಾಲೋಸ್ ದಿಸ್ ರಾಮ, ದಿಸ್ ಅಂಗ ಗೆಟ್ಸ್ ಭಸಂಜ. ಓಕೆ, ಸೊ ದಿಸ್ ಭಸಂಜ ಪ್ರತ್ಯಯಸ್ಯ ನಾಸ್ತಿ, ಕಿಂತು ಅಂಗಸ್ಯ ಅಸ್ತಿ, ಅಂಗಸ್ಯ ಭಸಂಜ ಭವತಿ. ದ್ವಿತೀಯಮಸ್ತಿ ಪದಂ, ದ ಸೆಕೆಂಡ್ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಟರ್ಮ್ ಇಸ್ ಪದ. ಅನ್ಯೇಷು ಪ್ರತ್ಯಯು ಪರೇಷು, ಸೊ ಯಕಾರಾದಿ ಅಜಾದಿ ಪ್ರತ್ಯಯ ಪರೇ ಅಂಗಸ್ಯ ಭಸಂಜ ಭವತಿ. ಅನ್ಯೇಷು ದ ರಿಮೈನಿಂಗ್ ಪ್ರತ್ಯಯಸ್, so there can be a pratyaya beginning with consonant, like beginning with kakara or beginning with takara something. So anneshu pratyeshu pareshu angasya pada samnya. Again, it is also applicable to anga. So anneshu pratyeshu pareshu angasya pada samnya bhavati. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್, ದೇರ್ ಇಸ್ ಅ ಪ್ರತ್ಯಯ ಕಾಲ್ಡ್ ಭ್ಯಾಮ್. ಭ್ಯಾಮ್ ಬಿಗಿನ್ಸ್ ವಿತ್ ಕಾನ್ಸನೆಂಟ್, ದಟ್ ಇಸ್ ಭಕಾರ. ಸೊ ದ ಅಂಗ, ಇಫ್ ಇಫ್ ಯು ಟೇಕ್ ಅನ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಆಫ್ ರಾಮ ಪ್ಲಸ್ ಭ್ಯಾಮ್, ರಾಮ ಪ್ಲಸ್ ಭ್ಯಾಮ್, ದೆನ್ ದಿಸ್ ಅಂಗ ರಾಮ ಗೆಟ್ಸ್ ಪದ ಸಂಜ್ಞ. ಸೊ ದಿಸ್ ಪದ ಇಸ್ ಡಿಫರೆಂಟ್ from Suptinganta Pada. So this is different. Subantam Tingantam Padam, that is different. And this Pada is different. So this Pada हरि ओम्, इदानीं श्रूयते वा? तत् ओके, अस्तु. एतावत्पर्यन्तं तत्र आडियो बटन् एव नासीत्, तत्र किमपि जातम्, इदानीं पुनः आगतम्. अस्तु, तत्र प्रश्नः वर्तते किं? तेत्राजि चित्राजि, यस्.
No, no, I have only related to the network connection. Now it's come back.
Okay, okay, okay. Astha, thank you. Dwaraka Nathji? Just a minute. Oh, I can't. Dwaraka Nathji, prashna vartadekam.
Declension, sir.
Kim, I can't hear.
Akarasya declension is there.
Huh.
Akarasya
no, it's not.
In Samprati Vyakaranam,
huh.
Akara declension is there.
Akara.
Ka. First consonant, Akara.
Akara.
Huh.
Okay. For example,
declension in Kaumudi, it is not there, you just now told.
Correct. Yes, in Kaumudi, they are not given example for Karanta.
But it plays a major role in preliminary grammar, Kakara declension. Who should know it?
For example?
I didn't recollect just now. So, but Samprati Vyakaranam is a small book, Vyakarana declension book, so from Kerala, Sanskrita Bharati.
Okay. Okay, even that is Kakaranta, that means there can be a name with ending with Kakara, but then we can apply the rules which are available. Since he in Kaumudi, they are not given, Atojik sir didn't give any example for Kakaranta. But if there is Kakaranta word, then we can apply the same Paninian rules and we can derive these forms.
Okay.
Okay. Okay. So is it clear now? So just I'm explaining once again this pada samjha, because I was ending with the pada samjha. So su pratyayatah arabhya kap pratyay paryantam, the pratyayas which are mentioned in chaturtha adhyaya and panchama adhyaya. First pratyay su, the last pratyay is kap. There are more than 500 pratyayas in between su and kap. So eteshu pratyayeshu yakaradi ajadi pratyaye pare angasya bhasamjha. अन्येषु प्रत्ययेषु परेषु अङ्गस्य पदसंज्ञा. दिस् पद इस् डिफ्रेण्ट् फ्रम् सुबन्त सुप्तिगन्तं पदम्. दट् इस् डिफ्रेण्ट् पद, दट् इस् आल्सो पद, बट् दट् इस् डिफ्रेण्ट् अण्ड् दिस् इस् डिफ्रेण्ट्. दिस् इस् अङ्ग गेट्स् पदसंज्ञा हियर्. इट् इस् अङ्ग इस् नाट् अ सुबन्त. सो हियर् अङ्ग हेस् पदसंज्ञा. वेन् pratyaya which is different from yakaradi najadi follows, then anga has padasamya. I give an example of rama bhyam. Here rama is a pada. When bhyam follows, rama is pada. So thus ete pancha pratyaya su aujas, here su aujas, so these five pratyayas, these pratyayas are called sarvana sthana. Sarvanamasthana samnya is given to pratyaya. These five pratyayas are called sarvanamasthana pratyayas. But bhasamnya and padasamnya, bhasamnya padasamnya pratyayasya nasti, pratyaye pare angasya asti. Ataha maya angasya bhasamnya iti likitam. So aka ajadi pratyaye pare a e as as e yam atra os punah am atra ekam asti. एतेषु परेषु अङ्गस्य भसंज्ञा भवति. अन्येषु प्रत्ययेषु परेषु भ्यां 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 भिस् भिस् नसु, ಏತೇಷು ಪರೇಷು ಅಂಗಸ್ಯ ಪದಸಂಜ್ಞಾ. ಪಸಂಜ್ಞಾ ಪದಸಂಜ್ಞಾ ಕೇವಲ ಸುಪ್ರತ್ಯಾನ ವಿಷಯ ನಾಸ್ತಿ, ತದ್ವ ಪ್ರತ್ಯಾನ ಅಧ್ಯಯನ ಕಾಲೆ ಸ್ತ್ರೀ ಪ್ರತ್ಯಾನ ಅಧ್ಯಯನ ಕಾಲೆ ಅಪಿ ಸಂಜ್ಞಾದ್ವಯಂ ಅಪೇಕ್ಷಿತಂ. ಇದಂ ಸಂಜ್ಞಾದ್ವಯಂ ತಯೋಃ ಇತಃ ತೃತೀಯ ಚತುರ್ಥ ಪಂಚಮಾಧ್ಯಾಯೋಃ ಏ ಪ್ರತ್ಯಾಸ ಸಂತಿ. ಚತುರ್ಥ ಪಂಚಮಾಧ್ಯಾಯೋಃ ಸ್ತ್ರೀ ಪ್ರತ್ಯಾಸ ಸಂತಿ, ತದ್ವ ಪ್ರತ್ಯಾಸ ಸಂತಿ, ಸುಪ್ರತ್ಯಾಸ ಸಂತಿ. ಸರ್ವೇಷಾಂ ವಿಷಯ ಅಪಿ ಭಸಂಜ್ಞಾ ಪದಸಂಜ್ಞಾ ಚ ಸಂಬಧ್ಯತೆ. ಓಕೆ, ಸೊ ಅಸ್ತು. ಎವಂಚ ಇದಾನಿಂ ಸೊ ಪಂಚ ಆದಿಮ ಪಂಚ ಪ್ರತ್ಯಯ ಸರ್ವನಾಮ ಸ್ಥಾನಂ ರೆಡ್ ರೆಡ್ ಸೊ ಭಸಂಜ್ಞ ಅಂಡ್ ದಿಸ್ ಗ್ರೀನ್ ಸೊ ಪರೇ ಏತೇಷು ಪ್ರತ್ಯಯೇಷು ಪರೇಷು ಪೂರ್ವಸ್ಯ ಪದಸಂಜ್ಞ. ಅಸ್ತು, ಎವಂಚ ಏತೇಷಾಂ ಜ್ಞಾನಂ ಅಸ್ಮಾಕಂ ತತ್ರ ಸುಬಂತಾನಾಂ ಅಧ್ಯಯನ ಕಾಲೇ ಅಪೇಕ್ಷಿತಂ. ಇದಂ ಅವಲಂಬ್ಯ ಏವ ಸರ್ವನಾಮ ಸ್ಥಾನಂ ಭಂ ಪದಂ ಇತ್ಯವಲಂಬ್ಯ ಏವ ಅಹಂ ಅಗ್ರೆ ಸೂತ್ರಾಣಿ ಪಾಠಯಾಮಿ. ಕಥಂ ತತ್ರ ಸರ್ವನಾಮಸ್ಥಾನೇ ಸರ್ವನಾಮಸ್ಥಾನ ಪ್ರತ್ಯಯ ಪರೇ ಕಥಂ ಪ್ರಕ್ರಿಯ, ಭಸಂಜ್ಞಾ ಅಸ್ತಿ ಕಥಂ ಪ್ರಕ್ರಿಯ, ಪದಸಂಜ್ಞಾ ಅಸ್ತಿ ಕಥಂ ಪ್ರಕ್ರಿಯ ಇತಿ ವಿಭಜ್ಯ ಅಹಂ ಅಗ್ರೆ ವದಿಷ್ಯಾಮಿ. ಅಸ್ತು, ತರ್ಹಿ ಸಮಯಃ ಜಾತಃ. ಪುನಃ ಅಗ್ರಿಮ ಪಾಠೆ ಹಲಂತ ಶಬ್ದಾನಾಂ ಪ್ರಕ್ರಿಯಾಂ ಜಾನೀಮಃ. ಪ್ರಾತಿಪದಿಕಸ್ಯೇವ ಅಂಗತ್ವಂ ಭವತಿ ಕಿಂ ಯಾ ಅಂಗ ಇಸ್ ಜನರಲ್ ಟರ್ಮ್, ಪ್ರಾತಿಪದಿಕ ಸ್ಪೆಸಿಫಿಕ್ ಟರ್ಮ್. ಅಂಗ ಇಸ್ ವೆರಿ ಜನರಲ್. ಸೊ ವೆನ್ ಎವರ್ ಪ್ರತ್ಯಯ ಫಾಲೋಸ್ ಇಟ್ ಕ್ಯಾನ್ ಬಿ ಬಿಕಾಸ್ ಪ್ರಾತಿಪದಿಕ ಓನ್ಲಿ ಇಫ್ ಧಾತು ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ವಿಲ್ ಗಿವ್ ಅನ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಭವ ಭವ ಪ್ಲಸ್ ತಿ ಭವತಿ ಯು ನೋ ದ ವರ್ಡ್ ಭವತಿ ಭವ ಪ್ಲಸ್ ತಿ ಭವ ಇಸ್ ನಾಟ್ ಅ ಪ್ರಾತಿಪದಿಕ ಬಟ್ ಇಟ್ ಇಸ್ ಅನ್ ಅಂಗ ಬಿಕಾಸ್ ಇಟ್ ಇಸ್ ಡಿರೈವ್ಡ್ ಫ್ರಮ್ ಭೂ ಧಾತು. ಸೊ ದಿಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಅ ಪ್ರಾತಿಪದಿಕ ಬಟ್ ಇಟ್ ಕ್ಯಾನ್ ಬಿ ಅಂಗ, ಇಟ್ ಇಸ್ ಅನ್ ಅಂಗ. ಸೊ ಅಂಗ ಇಸ್ ಅ ವೆರಿ ಜನ ಬ್ರಾಡ್ ಟರ್ಮ್ ಅಂಡ್ ಪ್ರಾತಿಪದಿಕ ಇಸ್ ಅ ಸ್ಪೆಸಿಫಿಕ್ ಟರ್ಮ್. ಐ ಗೇವ್ ದ ಎಕ್ಸ್ಪ್ಲನೇಷನ್ ಆಫ್ ದ ಟರ್ಮ್ ಪ್ರಾತಿಪದಿಕ. ದೇರ್ ಆರ್ ಟೂ ರೂಲ್ಸ್ ಟು ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ವಾಟ್ ಇಸ್ ಪ್ರಾತಿಪದಿಕ. ಸೊ ಇಟ್ಸ್ ವೆರಿ ಸ್ಪೆಸಿಫಿಕ್ ಬಟ್ ಅಂಗ ಇಸ್ ನಾಟ್ ಲೈಕ್ ದಟ್. Whenever a pratyaya follows the this previous section, the previous part is called anga. Pratyayat purvam yat vartate tadeva angaha iti uchyate samanyatah. Yes, there is actually there is a sutra yasmat pratyaya vidhi tadati pratyayangam iti anga samnya sutram asti. So if you want to know exact meaning of anga, you can read this sutra yasmat pratyaya vidhihi iti arambha. Yasmat pratyaya vidhihi, but generally you can say pratyayah pratyayat purvam vidyamanam angam pratyaye pare purvam yad vartate tasya anga samnyat samanyatah vaktum shakyate. Samichinate arthaya iti jnatavyah tarhi asmin sutre tasya anga samnyayah nirupanam krutam asti. ಅಸ್ತು, ಅಸ್ತು, ತರ್ಹಿ ಸಮಾಪಯಾಮಃ. ಮಂಗಳಂ ಕರಿಷ್ಯಾಮಿ ವಾಕ್ಯಕಾರಂ ಅರರುಚಿಂ ಭಾಷ್ಯಕಾರಂ ಪತಂಜಲಿಂ ಪಾಣಿನಿಂ ಸೂತ್ರಕಾರಂ ಚ ಪ್ರಣತೋಸ್ಮಿ ಮುನಿತ್ರಯಂ.